अरे राजू, तुझे घर दुरुस्तीचे काम खंय मेरेन पावणार रे?
किदें सांगू श्याम, खूब दीस जाले घर रिपेर करतलो म्हणटा पूण खर्च परवडना ना।
अरे तुका अटल आसरा येवजणे बद्दल खबर ना? गोंय सरकाराची आमच्या समाजाच्या लोकांक खातीर एक बरी येवजण आसा।
घर म्हणजे फक्त एक वास्तू न्हय, तर प्रत्येक कुटुंबा खातीर आश्रय, सन्मान आणि सुरक्षेचे प्रतीक असता। म्हणूनच डायरेक्टरेट ऑफ सोशल वेलफेअर गोंय सरकारान चालीक लायिल्ली अटल आसरा योजना ही अशाच अनुसूचित जाती, ओबीसी तशाच आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटक म्हणजेच ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या गरजू लोकांक मदतीचा हात दिवपी एक योजना असा। ज्याचे वार्षिक उत्पन्न 3 लाखा परस कमी असा ते ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात। हाज्या खाला नवीन घर बांधपाक वा पोन्ने मोडिल्ले घर परत बांधपाक ₹3 लाख जाल्यार घर रिपेअर करपाक ₹1.5 लाखा पर्यंत आर्थिक मदत मिळता। अर्ज करपाक तुका एफिडेविट, उत्पन्न प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, पीडब्ल्यूडी वा जीएसआयडीसीच्या रजिस्टर्ड अभियंता कडल्यान डिटेल्ड एस्टिमेट, आधार कार्ड, रेशन कार्ड, जमिनीच्या मालकीचे डॉक्युमेंट्स आणि इतर कागदपत्र लागतले। चढ माहिती खातीर डायरेक्टरेट ऑफ सोशल वेलफेअर पणजी हांगा भेट दी।
माहिती आणि प्रसिद्धी खाते गोय सरकार हांच्या सौजन्यान।